चैप्टर 7 पाठ 7 एक्सरसाइज 3 स्वाध्याय 3 चला भाजीवालीकडे जाऊया.
अहो मावशी, हा फ्लॉवर कसा दिला?
70 रुपये किलो.
अरे बाप रे, जरा भाव कमी करा ना मावशी.
महागाई किती वाढली ना ताई, तुमच्याकडे जास्त नाही घेत.
बर, मग फ्लॉवर 1/2 किलो द्या, कोबी 1/2 किलो द्या आणि थोड्या मिरच्याही द्या.
हे घ्या. अगं, हा मटार कसा दिला? मटार 20 रुपये पाव आहे ताई. ठीक आहे, दे 1/2 किलो आणि हे गाजर पण दे.
बाई, मला कांदे आणि बटाटे द्या 1/2 किलो.
हे घ्या ताई. अजून काय देऊ तुम्हाला?
काही नको.
ओ ताई, हा पालक बघा किती ताजा ताजा आहे, हिरवा हिरवा. मस्त पैकी पालक पनीर करून द्या राजूला. पालक आज खूप स्वस्त आहे, फक्त 10 रुपये 1 जोडी. 25 ला 3 देते. क्या?
एक्सरसाइज 7 स्वाध्याय 7 ऐकूया.
अगं आश्लेषा, हा कुर्ता कसा वाटतोय तुला?
कुठला तो?
नाही, हा छान आहे ना?
हो छान आहे, पण महाग वाटतोय.
मग तो टॉप बघ, तो कसा वाटतोय?
मस्त आहे ग, एकदम झकास आणि स्वस्तही आहे.
हो
चल, मी हाच टॉप ट्राय करते.